यशया अध्याय 51, जे तुम्ही न्यायाला अनुसरता, जे तुम्ही परमेश्वरास शोधता, ते तुम्ही माझी ऐका. ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले आहे आणि ज्या खाचेच्या खळग्यातून तुम्हास खणून बाहेर काढले आहे, त्याच्याकडे तुम्ही पहावे. अब्रामाकडे पहा, जो तुमचा पूर्वज आहे, आणि जिने तुम्हास जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पहा. कारण जेव्हा मी त्याला बोलाविले तेव्हा तो एकटाच होता. मी त्यास बोलाविले, मी त्यास आशीर्वाद दिला आणि त्याचे पुष्कळ केले. होय, परमेश्वर सुयनेचे आणि तिच्या उद्ध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. तो त्याचे रान इदनाच्या बागेसारखे आणि त्यांचे वाळवंट तो यार्दन नदीच्या जवळ परमेश्वराच्या बागेसारखे केले आहे. आनंद व हर्ष, आभार प्रदर्शन आणि गायनाचा शब्द ही त्यामध्ये होतील. माझ्या लोकांनो, माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या लोकांनो, माझ्याकडे आपला कान लावा. कारण नियम माझ्यापासूनच निघेल आणि मी माझे न्यायपण राष्ट्रांना प्रकाश असे करीन. मी न्यायपण जवळ आले आहे, माझे तारण बाहेर निघाले आहे, आणि माझे बाहू राष्ट्रांचा न्याय निवाडा करतील. द्वीपे माझी वाट पाहतील आणि माझ्या बाहूंवर भरोसा ठेवतील. तू आपले डोळेवर आकाशाकडे लाव आणि खाली पृथ्वीवर सभोवती पहा. धुक्याप्रमाणे आकाशे नाहीसी होतील, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल आणि तिच्यातील राहणारे चिलटाप्रमाणे मरतील. परंतु माझे तारण अनंत काळ राहील आणि माझी धार्मिकता तिचे काम करणे थांबवणार नाही. ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय ते कळते व जे तुम्हाला लोकांच्या हृदयात माझे नियमशास्त्र आहे ते तुम्ही माझे ऐका. मनुष्याच्या अपमानाला घाबरू नका किंवा त्याच्या कठोर शब्दांनी तुम्ही हृदयात खचून जाऊ नका. कारण त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल, कसर त्यांना खाईल आणि कीड त्यांना लोकरीप्रमाणे खाईल. पण माझा चांगुलपणा सर्व काळ राहील आणि माझे तारण अखंड चालू राहील. परमेश्वराच्या बाहू जागा हो, जागा हो आणि सामर्थ्य धारण कर. जसा प्राचीन दिवसात पुरातन काळात तसा जागा हो. ज्याने समुद्रातील राक्षसास आणि मगराला भोकसले तो तूच नाही काय? समुद्र आटवायला तू कारणीभूत झालास. ज्याने मोठ्या डोहातील पाणी सुकवले आणि समुद्रातील अतिसखोल भागाचा रस्ता केला यासाठी की खंडणी भरून सोडवलेले पार होतील, तो तूच नाही काय? परमेश्वराचे खंडून घेतलेले आनंदाश्रूने सुयनास परत येतील आणि त्यांच्या माथ्यावर सर्व काळाचा हर्ष राहील. ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसाने पळून जातील. मीच आहे जो तुमचे सांत्वन करतो. मग तुम्ही मनुष्यांना का भ्यावे जे मृत्यू पावणारी आहेत? मनुष्याची मुले गवतासारखा केली गेली आहेत. ज्याने स्वर्गीय पसरवली, ज्याने पृथ्वीचा पाया घातला, तो परमेश्वर तुझा निर्माण करता, त्यास तू का विसरतेस? पीडक जणू काय नाश करायला सिद्ध आहे, म्हणून तू प्रत्येक दिवशी सारखी हताश असते. परंतु पिडणाऱ्याचा क्रोध कुठे आहे? जो खाली वाकलेला आहे परमेश्वर त्यास सोडवण्यास त्वरा करेल. तो मरून खाचेत पडला जाणार नाही आणि त्यास अन्नाची वाण पडणार नाही. कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे, जो समुद्र घुसळतो अशासाठी की त्यांच्या लाटांनी गर्जना करण्यात सैन्याधीश परमेश्वर हेच त्याचे नाव आहे. मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन आणि माझ्या हाताच्या छायेत तुला झाकले आहे, अशासाठी की मी आकाशाची स्थापना करावी आणि पृथ्वीचा पाया घालावा आणि तू माझी प्रजा आहे असे सुयनेला म्हणावे. उठ, उठ यरुशलेमे, जागी हो. तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन घेतला आहे. तू थरकापाच्या प्यार्यातला गाळत सोखून पिऊन घेतला आहे. ज्या मुलांना तिने जन्म दिला त्या सर्वांपैकी तुला कोणीही मार्गदर्शन करून चालवायला नाही, आणि ज्या मुलांना तिने वाढविले त्या सर्वांपैकी कोणी तिचा हात धरीत नाही. ही दोन संकटे तुझ्यावर आली, तुझ्याबरोबर कोण दुःख करणार? उजाडी व नाश आणि दुष्काळ व तलवार कोण तुझे सांत्वन करणार? तुझी मुले दुबळे होऊन प्रत्येक चौकात पडले आहेत, जणू काय जाळ्यात पकडलेले काळवीट होय. परमेश्वराने रागाने आणि तुझ्या देवाच्या धमकीने ते भरून गेले आहेत. पण आता हे ऐक, जी तू पीडित व मस्त आहेस पण द्राक्षरसाने नाही, तुझा देव प्रभू परमेश्वर जो आपल्या कैवार घेतो तो असे म्हणतो, मी थरकापाचा प्याला माझ्या क्रोधाच्या पॅऱ्यातला गाळ तुझ्या हातातून घेतला आहे, तो तू पुन्हा पिणार नाहीस. आता आम्ही तुझ्यावरून चालावे म्हणून अडवा पड, असे जे तुझे पिडणारे तुझ्या जीवाला म्हणाले आहेत त्यांच्या हाती मी तो ठेवीन. आणि चालणाऱ्यासाठी तू आपले शरीर भूमीप्रमाणे रस्त्याप्रमाणे टाकून ठेवले आहे.